नमस्कार माझ्या मूर्तिजापूरकरवासियांनो, मी गजानन नाकट, शहर उपाध्यक्ष भाजपा मूर्तिजापूर, माझ्यातर्फे तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला आरोग्यदायी व भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद।